93.5 Red FM पे।
आला रे आला संग्राम आला।
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम। मधली सुट्टी दुपारी 2 ते 5 रेड एफ एम वरती कार्यक्रम असतो, त्याच्या आरजे श्रुतीनं विमेन्स डे, इंटरनॅशनल विमेन्स डे, ज्याच्याबद्दल आपणही खूप डिस्कशन्स केले। आपण म्हणत होतो अरे काय काय चाललंय हे, नुसतं लोकांचे कंपन्यांचे प्रॉडक्ट खपवण्यासाठी हा असा दिवस तयार केलेला आहे। तर आरजे श्रुतीनं एक खूप आगळा वेगळा कार्यक्रम ठेवलेला आहे। तिचा शो मधली सुट्टी तुम्ही आज नक्की ऐका। सत्व दी इनर स्ट्रेंथ नावाचा कार्यक्रम ती करतीये, ऍसिड अटॅक विक्टिम्सला घेऊन, ज्यांच्यावर अमानुष असा ऍसिडचा हल्ला लोकांनी केलाय। आणि युजली ही ओळखीचे लोक असतात, कोणीतरी गल्लीतला मोहल्ल्यातला कोणीतरी, किंवा त्याचं माझ्यावर प्रेम आहे पण मी त्याला नाकारल्यामुळे त्यांनी माझ्यावर चक्क ऍसिड ओतलं। आणि श्रुती या सगळ्यांबरोबर बोलतीये, या सगळ्या विक्टिम्स बरोबर, आणि त्यांना घेऊन ती एक फॅशन शो सुद्धा करणार आहे। आय थिंक इट्स अ वंडरफुल आयडिया। मला वाटत नाही महाराष्ट्रात हे कधी आधी झालेलं आहे। अशा काही लोकांशी श्रुती बोलली, फॉर एक्झाम्पल ममताची ही स्टोरी ऐका।
मॉर्निंग में मैं सोई हुई थी, सोते हुए पे एक दूध का डब्बा जो होता है पाउडर वाला, मैं मेरे बेटे को पिलाती थी। उसी पाउडर वाले डब्बे में 1 लीटर एसिड लेके आया, वो मैं सोई हुई थी, साइड फेस पे डाल गया। तो मैं बहुत चीखी, रोई, गिड़गिड़ाई, सारा दिन मेरा इसी तरह झटपटाते हुए निकल गया।
तो दिवस संपला और त्याच्यानंतर अख्खं आयुष्य या कशा हिमतीनं पार पाडतायत आणि काय नेमकं करतायत हे सगळं तुम्हाला ऐकायला मिळेल मधली सुट्टीमध्ये आरजे श्रुती बरोबर। आणि त्याच्यानंतर रविवारी तो फॅशन शोचा कार्यक्रमच ठेवलेला आहे, त्याचेही डिटेल्स तुम्हाला आम्ही देऊ। फॉर नाव दो, 4 गाणे चिपके, टन्स ऑफ ग्रेट म्युझिक फॉर यू इन्क्लुडिंग मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम बजाते रहो।